नाम्नाम् साष्टसहस्रम् च ब्रूहि गार्ग्य महामते महालक्ष्म्या महादेव्या भुक्ति मुक्त्यर्थ सिद्धये गार्ग्य उवाच सनत्कुमारमासीनम् द्वादशादित्य सन्निभम् अपृच्छन् योगिनो भक्त्या योगिनामर्थ सिद्धये सर्वलौकिककर्मभ्यो विमुक्तानां हिताय वै भुक्तिमुक्तिप्रदं जप्यम् अनुब्रूहि दयानिधे सनत्कुमार भगवन् सर्वज्ञोऽसि विशेषतः आस्तिक्यसिद्धये नृणां क्षिप्रधर्मार्थसाधनम् खिद्यन्ति मानवा सर्वे धनाभावेन केवलम् सिद्ध्यन्ति धनिनोऽन्यस्य नैव धर्मार्थकामनाः दारिद्र्यध्वंसिनी नाम केन विद्या प्रकीर्तिता केन वा ब्रह्मविद्यापि केन मृत्युविनाशिनी सर्वा सांसारभूतैका विद्यानां केन कीर्तिता प्रत्यक्षसिद्धिदा ब्रह्मन् तामा चक्ष्वदयानिधे साधु पृष्टं महाभागा सर्वलोकहितैषिणः महतामेष धर्मश्च नान्येषामिति मे मतिः ब्रह्मविष्णुमहादेवमहेन्द्रादिमहात्मभिः सम्प्रोक्तं कथयाम्यद्य लक्ष्मीनाम सहस्रकम् यस्योच्चारणमात्रेण दारिद्र्योन्मुच्यते नरः किं पुनस्तज्जपाजापि सर्वेष्टार्थानवाप्नुयात् अस्य श्रीलक्ष्मीदिव्यसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्य आनन्दकर्दमचिक्लीतेरिन्दिरासुतादयो महात्मानो महर्षयः अनुष्टुप् छन्दः विष्णुमायाशक्तिः महालक्ष्मी परा देवता श्रीमहालक्ष्मीप्रसादद्वारा सर्वेष्टार्थसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ध्यानम् पद्मनाभप्रियां देवीं पद्माक्षीं पद्मवासिनीं पद्मवक्त्रां पद्महस्तां वन्दे पद्मार्महर्निशम् पूर्णेन्दुवदनां दिव्यरत्नाभरणभूषितां वरदाभयहस्ताढ्यां ध्यायेच्चन्द्रसहोदरीं इच्छारूपां भगवतः सच्चिदानन्दरूपिणीं सर्वज्ञां सर्वजननीं विष्णुवक्षस्थलालयां दयाळुमनिशं ध्यायेत्सुखसिद्धिस्वरूपिणीं नित्यागतानन्तनित्यानन्दिनी जनरञ्जनी नित्यप्रकाशिनी चैव स्वप्रकाशस्वरूपिणी महालक्ष्मीर्महाकाली महाकन्या सरस्वती भोगवैभवसन्धात्री भक्तानुग्रहकारिणी ईशावास्या महामाया महादेवी महेश्वरी हृल्लेखा परमा शक्तिर्मातृका बीजरूपिणी नित्यानन्दा नित्यबोधानादिनी जनमोदिनी सत्यप्रत्ययनी चैव स्वप्रकाशात्मरूपिणी त्रिपुराभैरवी विद्या हंसा वागीश्वरी शिवा वाग्देवी च महारात्रिं कालरात्रिस्त्रिलोचना भद्रकाली कराली च महाकाली तिलोत्तमा काली कराळवक्त्रान्ता कामाक्षी कामदा शुभा चण्डिका चण्डरूपेशा चामुण्डा चक्रधारिणी ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಜಯಿನಿ ದೇವಿ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ವಿಜಯೋತ್ತಮ ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮಿ ಕ್ರಿಯಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮೋಕ್ಷಲಕ್ಷ್ಮಿ ಪ್ರಸಾದಿನಿ ಉಮಾ ಭಗವತಿ ದುರ್ಗಾ ಚಾಂದ್ರಿ ದಾಕ್ಷಾಯಣಿ ಶಿವ ಪ್ರತ್ಯಂಗಿರಾಧರ ವೇಲ ಲೋಕಮಾತಾ ಹರಿಪ್ರಿಯ ಪಾರ್ವತಿ ಪರಮಾದೇವಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿದ್ಯಾಪ್ರದಾಯಿನಿ ಅರೂಪ ಬಹುರೂಪ ಚ ವಿರೂಪ ವಿಶ್ವರೂಪಿಣಿ ಪಂಚಭೂತಾತ್ಮಿಕಾ ವಾಣಿ ಪಂಚಭೂತಾತ್ಮಿಕಾ ಪರ ಕಾಳೀ ಮಾ ಪಂಚಿಕಾ ವಾಗ್ಮಿ ಹವಿ ಪ್ರತ್ಯಧಿದೇವತಾ ದೇವ ಮಾತಾ ಸುರೇಶಾನ ದೇವ ಗರ್ಭಾಂಬಿಕಾ ಧೃತಿಃ ಸಂಖ್ಯಾ ಜಾತಿಃ ಕ್ರಿಯಾ ಶಕ್ತಿಃ ಪ್ರಕೃತಿರ್ಮೋಹಿನೀ ಮಹೀ ಯಜ್ಞ ವಿದ್ಯಾ ಮಹಾವಿದ್ಯಾ ಗುಹ್ಯ ವಿದ್ಯಾ ವಿಭಾವರೀ ಜ್ಯೋತಿಷ್ಮತಿ ಮಹಾಮಾತಾ ಸರ್ವ ಮಂತ್ರ ಫಲಪ್ರದಾ ಧಾರಿದ್ರ್ಯ ಧ್ವಂಸಿನಿ ದೇವಿ ಹೃದಯ ಗ್ರಂಥಿ ಭೇದಿನಿ ಸಹಸ್ರಾದಿತ್ಯ ಸಂಕಾಶ ಚಂದ್ರಿಕಾ ಚಂದ್ರ ರೂಪಿಣಿ ಗಾಯತ್ರಿ ಸೋಮ ಸಂಭೂತಿ ಸಾವಿತ್ರಿ ಪ್ರಣವಾತ್ಮಿಕಾ ಶಂಕರಿ ವೈಷ್ಣವಿ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಸರ್ವದೇವ ನಮಸ್ಕೃತ ಸೇವ್ಯ ದುರ್ಗಾ ಕುಬೇರಾಕ್ಷಿ ಕರವೀರ ನಿವಾಸಿನಿ ಜಯ ಚ ವಿಜಯ ಚೈವ ಜಯಂತಿ ಚಾಪರಾಜಿತ ಕುಬ್ಜಿಕಾ ಕಾಳಿಕಾ ಶಾಸ್ತ್ರಿ ವೀಣಾ ಪುಸ್ತಕ ಧಾರಿಣಿ ಸರ್ವಜ್ಞ ಶಕ್ತಿ ಶ್ರೀ ಶಕ್ತಿರ್ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಶಿವಾತ್ಮಿಕಾ ಇಡಾ ಪಿಂಗಳಿಕಾ ಮಧ್ಯ ಮೃಣಾಳಿ ತಂತು ರೂಪಿಣಿ ಯಜ್ಞೇಶಾನಿ ಪ್ರಥಾ ದೀಕ್ಷಾ ದಕ್ಷಿಣಾ ಸರ್ವಮೋಹಿನಿ ಅಷ್ಟಾಂಗ ಯೋಗಿನಿ ದೇವಿ ನಿರ್ಬೀಜ ಧ್ಯಾನ ಗೋಚರ ಸರ್ವತೀರ್ಥಸ್ಥಿತ ಶುದ್ಧ ಸರ್ವ ಪರ್ವತ ವಾಸಿನಿ ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರಭಾ ದೇವಿ ಷಡಂಗಾದಿ ಪದಕ್ರಮ ಶಿವಾಧಾತ್ರಿ ಶುಭಾನಂದ ಯಜ್ಞ ಕರ್ಮ ಸ್ವರೂಪಿಣಿ ವ್ರತಿನಿ ಮೇನಕಾ ದೇವಿ ಬ್ರಹ್ಮಾಣಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣಿ ಏಕಾಕ್ಷರ ಪರಾತಾರ ಭವಬಂಧ ವಿನಾಶಿನಿ ವಿಶ್ವಂಭರಾಧರಾಧಾರ ನಿರಾಧಾರಾಧಿಕ ಸ್ವರ ರಾಕಾಕುಹೂರಮಾವಾಸ್ಯ ಪೂರ್ಣಿಮಾನುಮತಿ ದ್ಯುತಿಃ ಸಿನಿವಾಲಿ ಶಿವಾವಶ್ಯ ವೈಶ್ವದೇವಿ ಪಿಶಂಗಿಲಾ ಪಿಪ್ಪಲಾ ಚ ವಿಶಾಲಾಕ್ಷಿ ರಕ್ಷೋಘ್ನಿ ವೃಷ್ಟಿಕಾರಿಣಿ ದುಷ್ಟವಿದ್ರಾವಿಣಿ ದೇವಿ ಸರ್ವೋಪದ್ರವನಾಶಿನಿ ಶಾರದಾ ಶರಸಂಧಾನ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಸ್ವರೂಪಿಣಿ ಯುದ್ಧ ಮಧ್ಯಸ್ಥಿತಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತ ಪ್ರಭಂಜನಿ ಅಯುದ್ಧ ಯುದ್ಧ ರೂಪಾ ಚ ಶಾಂತ ಶಾಂತಿ ಸ್ವರೂಪಿಣಿ ಗಂಗಾ ಸರಸ್ವತಿ ವೇಣಿ ಯಮುನಾ ನರ್ಮದಾ ಪಗ ಸಮುದ್ರ ವಸನಾವಾಸ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಶ್ರೋಣಿ ಮೇಖಲಾ ಪಂಚವಕ್ತ್ರ ದಶಭುಜ ಶುದ್ಧ ಸ್ಫಟಿಕ ಸನ್ನಿಭಾ ರಕ್ತ ಕೃಷ್ಣ ಸಿತಾ ಪೀತ ಸರ್ವರ್ಣ ನಿರೀಶ್ವರೀ ಕಾಳಿಕಾ ಚಕ್ರಿಕಾ ದೇವಿ ಸತ್ಯಾ ತು ಬಟುಕಾ ಸ್ಥಿತ ತರುಣಿ ವಾರುಣಿ ನಾರಿ ಜ್ಯೇಷ್ಠಾ ದೇವಿ ಸುರೇಶ್ವರೀ ವಿಶ್ವಂಭರಾಧರ ಕರ್ತ್ರಿ ಗಳಾರ್ಗಳ ವಿಭಂಜನೀ ಸಂಧ್ಯಾ ರಾತ್ರಿರ್ದಿವಾ ಜ್ಯೋತ್ಸ್ನಾ ಕಳಾ ಕಾಷ್ಠಾ ನಿಮೇಷಿಕಾ ಉರ್ವಿ ಕಾತ್ಯಾಯನಿ ಶುಭ್ರ ಸಂಸಾರಾರ್ಣವತಾರಿಣಿ ಕಪಿಲಾ ಕೀಲಿಕಾ ಶೋಕ ಮಲ್ಲಿಕಾ ನವಮಾಲಿಕಾ ದೇವಿಕಾ ನಂದಿಕಾ ಶಾಂತ ಭಂಜಿಕಾ ಭಯಭಂಜಿಕಾ ಕೌಶಿಕಿ ವೈದಿಕಿ ದೇವಿ ಸೌರಿ ರೂಪಾಧಿಕಾತಿಭಾ ದಿಗ್ವಸ್ತ್ರ ನವವಸ್ತ್ರ ಚ ಕನ್ಯಕಾ ಕಮಲೋದ್ಭವ श्री सौम्य लक्षणातीत दुर्गा सूत्र प्रबोधिका श्रद्धा मेधा कृति प्रज्ञा धारणा कांतिरेव च श्रुति स्मृति धृतिर्धन्या भूतिरिष्टिर्मनीषिणी विरक्तिर्व्यापिनी माया सर्वमाया प्रभञ्जनी महेन्द्री मन्त्रिणी सिंही चेन्द्रजालस्वरूपिणी अवस्थात्रय निर्मुक्ता गुणत्रय विवर्जिता ईषणात्रय निर्मुक्ता सर्वरोग विवर्जिता योगि ध्यानान्तगम्या च योगध्यानपरायणा त्रयी शिखा विशेषज्ञा वेदान्तज्ञानरूपिणी भारती कमला भाषा पद्मा पद्मवती कृतिः गौतमी गोमती गौरी ईशानाहं सवाहिनी नारायणी प्रभाधारा जाह्नवी शंकरात्मजा चित्रघंटा सुनंदा श्रीर्मानवी मनुसंभवा स्तंभिनी क्षोभिणी मारी भ्रामिणी शत्रुमारिणी मोहिनी द्वेषिणी वीरा अघोरा रुद्ररूपिणी रुद्रैकादशिनी पुण्य कल्याणी लाभकारिणी देवदुर्गा महादुर्गा स्वप्नदुर्गाष्टभैरवे सूर्यचन्द्राग्निरूपा च ग्रहनक्षत्ररूपिणी बिन्दुनादकलातीता बिन्दुनादकलात्मिका दशवायुजयाकारा कला षोडश संयुता काश्यपी कमला देवी नादचक्रनिवासिनी मृडाधारा स्थिरा गुह्या देविका चक्ररूपिणी अविद्या शर्वरी भुञ्जा जम्भासुरनिबर्हिणी श्रीकाया श्रीकला शुभ्रा कर्म निर्मूलकारिणी आदिलक्ष्मीर्गुणाधारा पञ्चब्रह्मात्मिका परा श्रुतिर्ब्रह्म मुखा वासा सर्वसम्पत्तिरूपिणी मृत सञ्जीवनी मैत्री कामिनी कामवर्जिता निर्वाणमार्गदा देवी हंसिनी काशिकाक्षमा सपर्या गुणिनी भिन्ना निर्गुणा खंडिता शुभा स्वामिनी वेदिनी शक्या शांबरी चक्रधारिणी दंडिनी मुंडिनी व्याघ्री शिखिनी सोम संहतिः चिंतामणिश्चिदानंद पंचबाणा प्रबोधिनी बाणश्रेणिः सहस्राक्षी सहस्रभुज पादुका संध्यावलिस्त्र संध्याख्या ब्रह्मांड मणिभूषणा वासवी वारुणी सेना कुलिका मंत्ररंजनी जित प्राणस्वरूपा च कांता काम्यवरप्रदा मंत्र ब्राह्मण विद्यार्था नाद रूपा हविष्मती आथर्वणि श्रुति शून्या कल्पना वर्जिता सती सत्ता जाति प्रमामेया प्रमिति प्राणदा गतिः अवर्णा पंचवर्णा च सर्वदा भुवनेश्वरी त्रैलोक्य मोहिनी विद्या सर्वभर्तृक्षराक्षरा हिरण्यवर्णा हरिणी सर्वोपद्रवनाशिनी कैवल्य पदवी रेखा सूर्यमंडल संस्थिता सोममंडल मध्यस्था वह्निमंडल संस्थिता वायुमंडल मध्यस्था व्योममंडल संस्थिता चक्रिका चक्र मध्यस्था चक्रमार्ग प्रवर्तिनी कोकिला कुल चक्रेशा पक्षति पंक्ति पावनी सर्वसिद्धांत मार्गस्था षड्वर्णा वरवर्जिता शररुद्रहरा हंत्री सर्वसंहारकारिणी पुरुष पुरुषा पौरुषी तुष्टिः सर्वतन्त्रप्रसूतिका अर्धनारीश्वरी देवी सर्वविद्याप्रदायिनी भार्गवी भोजुषी विद्या सर्वोपनिषदास्थिता व्योमकेशाखिल प्राणा पंचकोश विलक्षणा पंचकोशात्मिका प्रत्यक् पंचब्रह्मात्मिका शिवा जगज्जरा जनित्री च पंचकर्म प्रसूतिका वाग्देव्या भरणाकारा सर्वकाम्यस्थिता स्थितिः अष्टादश चतुष्षष्टिपीठिका विद्ययायुता कालिका कर्षणश्यामा यक्षिणी किन्नरेश्वरी केतकी मल्लिका शोकवाराही धरणी ध्रुवा नारसिंही महोग्रास्या भक्तानामार्तिनाशिनी अन्तर्बला स्थिरा लक्ष्मीर्जरा मरणनाशिनी श्रीरञ्जिता महामाया सोमसूर्याग्रिलोचना अदितिर्देव माता च अष्टपुत्राष्टयोगिनी अष्टप्रकृतिरष्टाष्टविभ्राजद्विकृताकृतिः दुर्भिक्षध्वंसिनी देवी सीता सत्या च रुक्मिणी ख्यातिजा भार्गवी देवी देवयोनिस्तपस्विनी शाकम्भरी महाशोणा गरुडोपरि संस्थिता सिंहगा व्याघ्रगा देवी वायुगा च महादृगा अकारादिक्षकारान्ता सर्वविद्याधिदेवता मन्त्रव्याख्याननिपुणा ज्योतिश्शास्त्रैकलोचना इडा पिङ्गलिका मध्या सुषुम्ना ग्रन्थिभेदिनी कालचक्राश्रयोपेता कालचक्रस्वरूपिणी वैशारदी मतिश्रेष्ठा वरिष्ठा सर्वदीपिका वैनायकी वरारोहा श्रोणिवेला बहिर्बलिः जम्भिनी जृम्भिणी जम्भकारिणी गणकारिका शरिणी चक्रिकानन्ता सर्वव्याधिचिकित्सकी देवकी देवसङ्काशा वारिधिकरुणाकरा शर्वरी सर्वसम्पन्ना सर्वपापप्रभञ्जनी एकमात्रा द्विमात्रा च त्रिमात्रा च तथा परा अर्धमात्रा परा सूक्ष्मा सूक्ष्मार्थार्थपरा परा एकवीरा विशेषाख्या षष्ठी देवी मनस्विनी नैष्कर्म्या निष्कला लोका ज्ञानकर्माधिका गुणा सबन्ध्वानन्दसन्दोहा व्योमाकारा निरूपिता गद्यपद्यात्मिका वाणी सर्वालङ्कार संयुता साधुबन्धपदन्यासा सर्वौकोघटिका बलिः षट्कर्मा कर्कशाकारा सर्वकर्म विवर्जिता आदित्यवर्णा चापर्णा कामिनी वररूपिणी ब्रह्माणि ब्रह्मसन्ताना वेदवागीश्वरी शिवा पुराणन्यायमीमांसा धर्मशास्त्रागमश्रुता सद्यो वेदवती सर्वा हंसी विद्याधिदेवता विश्वेश्वरी जगद्धात्री विश्वनिर्माणकारिणी वैदिकी वेदरूपा च कालिका कालरूपिणी नारायणी महादेवी सर्वतत्त्वप्रवर्तिनी हिरण्यवर्णरूपा च हिरण्यपदसम्भवा कैवल्यपदवी पुण्या कैवल्यज्ञानलक्षिता ब्रह्मसम्पत्तिरूपा च ब्रह्मसम्पत्तिकारिणी वारुणी वारुणाराध्या सर्वकर्मप्रवर्तिनी एकाक्षरपरायुक्ता सर्वदारिद्र्यभञ्जिनी पाशाङ्कुशान्विता दिव्या वीणा व्याख्याक्षसूत्रभृत् एकमूर्तिस्त्रये मूर्तिर्मधुकैटभभञ्जिनी साङ्ख्या साङ्ख्यवती ज्वाला ज्वलन्ती कामरूपिणी जाग्रती सर्वसम्पत्तिः सुषुप्ता स्वेष्टदायिनी कपालिनी महादंश्रा भ्रुकुटी कुटिलानना सर्वावासा सुवासा च बृहत्यष्टिश्च शक्वरी छन्दो गणप्रतिष्ठा च कल्माषी करुणात्मिका चक्षुष्मती महाघोषा खड्गचर्मधराशनिः शिल्पवैचित्र्यविद्योता सर्वतो भद्रवासिनी अचिन्त्यलक्षणाकारा सूत्रभाष्यनिबन्धना सर्ववेदार्थसम्पत्तिः सर्वशास्त्रार्थमातृका अकारादिक्षकारान्त सर्ववर्णकृतस्थला सर्वलक्ष्मीः सदानन्दा सारविद्या सदाशिवा सर्वज्ञा सर्वशक्तिश्च खेचरी रूपगोच्छ्रुता अणिमादिगुणोपेता पराकाष्ठा परागतिः हंसयुक्तविमानस्था हंसारूढा शशिप्रभा भवानी वासनाशक्तिराकृतिस्थाखिलाखिला तन्त्रहेतुर्विचित्राङ्गी व्योमगङ्गा विनोदिनी वर्षा च वार्षिकी चैव रुग्यजुस्सामरूपिणी महानदी नदी पुण्या अगण्या गण्यगुणक्रिया समाधिगतलभ्यर्था श्रोतव्या स्वप्रिया घृणा नामाक्षरपरा देवी उपसर्गनखाञ्चिता निपातोरुद्वयी जङ्घा मातृका मन्त्ररूपिणी आसीना च शयाना च तिष्ठन्ति धावनाधिका लक्ष्यलक्षणयोगाढ्या तादृप्यगणनाकृतिः सैकरूपा नैकरूपा सेन्दुरूपा तदाकृतिः समासतद्धिताकारा विभक्तिवचनात्मिका स्वाहाकारा स्वधाकारा श्रीपत्यर्धाङ्गनन्दिनी गम्भीरा गहना गुह्या योनिलिङ्गार्धधारिणी शेषवासुकि संसेव्या चपला वरवर्णिनी कारुण्यागार सम्पत्तिः कीलकृन्मन्त्रकीलिका शक्तिबीजात्मिका सर्वमन्त्रेष्टाक्षयकामना आग्नेयी पार्थिवा आप्या वायव्या व्योमकेतना सत्यज्ञानात्मिकानन्दा ब्राह्मी ब्रह्मसनातनी अविद्यावासना माया प्रकृतिः सर्वमोहिनी शक्तिर्धारणशक्तिश्च चिदचिच्छक्तियोगिनी वक्त्रारुणा महामाया मरीचिर्मदमर्दिनी विराट् स्वाहा स्वधा शुद्धा नीरूपास्तिः सुभक्तिगा निरूपिता द्वयी विद्या नित्या नित्यस्वरूपिणी वैराजमार्गसञ्चारा सर्वसत्पददर्शिनी जालन्धरी मृडानी च भवानी भवभञ्जनी त्रैकालिकज्ञानतन्तुस्त्रिकालज्ञानदायिनी नादातीता स्मृतिप्रज्ञा धात्री रूपा त्रिपुष्करा पराजिता विधानज्ञा विशेषितगुणात्मिका हिरण्यकेशिनी हेम ब्रह्मसूत्रविचक्षणा असङ्ख्येयपराधान्तस्वरव्यञ्जनवैखरी मधुजिह्वा मधुमती मधुमासोदया मधुः माधवी च महाभागा मेघगम्भीरनिस्वना ब्रह्मविष्णुमहेशादिज्ञातव्यार्थविशेषगा नाभौ वह्निशिखाकारा ललाटे चन्द्रसन्निभा भ्रूमध्ये भास्कराकारा सर्वताराकृतिर्हृदि कृत्तिकादिभरण्यन्त नक्षत्रेष्ट्यार्चितोदया ग्रहविद्यात्मिका ज्योतिर्ज्योतिर्विन्मति जीविका ब्रह्माण्डगर्भिणी बाला सप्तावरणदेवता वैराजोत्तमसाम्राज्या कुमारकुशलोदया बगळा भ्रमराम्बा च शिवदूती शिवात्मिका मेरुविन्ध्यातिसंस्थाना काश्मीरपुरवासिनी योगनिद्रा महानिद्रा विनिद्रा राक्षसाश्रिता सुवर्णदा महागंगा पञ्चाख्या पञ्चसंहतिः सुप्रजाता सुवीरा च सुपोषा सुपतिशिवा सुगृही रक्तबीजान्ता हतकन्दर्पजीविता समुद्रव्योममध्यस्था समबिन्दुसमाश्रया सौभाग्यरसजीवातु सारा सारविवेकदृक् त्रिवळ्यादिसुपुष्टाङ्गा भारती भरताश्रिता नादब्रह्ममयी विद्या ज्ञानब्रह्ममयी परा ब्रह्मनाडी निरुक्तिश्च ब्रह्मकैवल्यसाधनम् कालिकेयमहोदारवीर्यविक्रमरूपिणी वडवाग्निशिखा वक्त्रा महाकवळदर्पणा महाभूता महादर्पा महासारा महाक्रतुः पञ्चभूतमहाग्रासा पञ्चभूताधिदेवता सर्वप्रमाणा सम्पत्तिः सर्वरोगप्रतिक्रिया ब्रह्माण्डान्तर्बहिर्व्याप्ता विष्णुवक्षो विभूषिणी शङ्करी विधिवक्त्रस्था प्रवरावरहेतुकी हेममाला शिखामाला त्रिशिखा पञ्चमोचना सर्वागमसदाचारमर्यादा यातु भञ्जनी पुण्यश्लोकप्रबन्धाढ्या सर्वान्तर्यामि रूपिणी सामगानसमाराध्या श्रोतृकर्णरसायना जीवलोकैकजीवातुर्भद्रोदारविलोकना तटित्कोटिलसत्कान्तिस्तरुणी हरिसुन्दरी मीननेत्रा च सेन्द्राक्षी विशालाक्षी सुमङ्गला सर्वमङ्गलसम्पन्ना साक्षान्मङ्गलदेवता देहहृद्दीपिका दीप्तिर्जिह्वा पापप्रणाशिनी अर्धचन्द्रोल्लसद्दंश्रा यज्ञवाटी विलासिनी महादुर्गा महोत्साह महादेववलोदया डाकिनीड्या शाकिनीड्या साकिनीड्या समस्तजुट् निरङ्कुशा नाकिवन्द्या षडाधाराधिदेवता भुवनज्ञानिनिःश्रेणी भुवनाकारवल्लरी शाश्वती शाश्वताकारा लोकानुग्रहकारिणी सारसी मानसी हंसी हंसलोकप्रदायिनी चिन्मुद्रालङ्कृतकरा कोटिसूर्यसमप्रभा सुखप्राणिशिरोरेखा नददृष्टप्रदायिनी सर्वसाङ्कर्यदोषघ्नी ग्रहोपद्रवनाशिनी क्षुद्रजन्तुभयघ्नी च विषरोगादिभञ्जनी सदा शान्ता सदा शुद्धा गृहच्छिद्रनिवारिणी कलिदोषप्रशमनी कोलाहलपुरस्थिता गौरी लाक्षणिकी मुख्या जघन्याकृतिवर्जिता माया विद्या मूलभूता वासवी विष्णुचेतना वादिनी वसुरूपा च वसुरत्नपरिच्छदा छान्दसी चन्द्रहृदया मन्त्रस्वच्छन्दभैरवी वनमाला वैजयंती पंच दिव्यायुधात्मिका पीतांबरमयी चंचत कौस्तुभा हरिकामिनी नित्या तथ्या रमा रामा रमणी मृत्युभंजनी ज्येष्ठा काष्ठा धनिष्ठांता शरांगी निर्गुण प्रिया मैत्रेया मित्रविंदा च शेष्य शेष कलाशया वाराणसी वासलभ्या च आर्या वर्तजनस्तुता जगदुत्पत्ति संस्थान संहारत्रय कारणम् त्वमम्ब विष्णु सर्वस्वं नमस्तेस्तु महेश्वरी नमस्ते सर्वलोकानां जनन्यै पुण्यमूर्तये सिद्धलक्ष्मीर्महाकाली महालक्ष्मी नमोस्तुते सद्यो जातादि पञ्चाग्निरूपा पञ्चक पञ्चकम् यन्त्रलक्ष्मीर्भवत्यादिराद्याद्येते नमो नमः सृष्ट्यादिकारणाकारविदते दोषवर्जिते जगल्लक्ष्मीर्जगन्मातर्विष्णुपत्नी नमोस्तुते नवकोटिमहाशक्तिसमुपास्य पदाम्बुजे कनत्सौवर्णरत्नाढ्य सर्वाभरणभूषिते अनन्तनित्यमहिषी प्रपञ्चेश्वरनायकी अत्युच्छ्रुतपदान्तस्थे परमव्योमनायकी नाकपृष्ठगताराध्ये विष्णुलोकविलासिनी वैकुण्ठराजमहिषी श्रीरङ्गनगराश्रिते रङ्गनायकि भूपुत्री कृष्णे वरदवल्लभे कोटिब्रह्मादिसंसेव्ये कोटिरुद्रादिकीर्तिते मातुलुङ्गमयं खेटं सौवर्णचषकं तथा पद्मद्वयं पूर्णकुम्भं कीरं च वरदाभये पाशमङ्कुशकं शङ्खं चक्रं शूलं कृपाणिकां धनुर्बाणौ चाक्षमालां चिन्मुद्रामपि बिभ्रति अष्टादशभुजे लक्ष्मी महाष्टादशपीठगे भूमिनीलादिसंसेव्ये स्वामि चित्तानुवर्तिनी पद्मे पद्मालये पद्मी पूर्णकुम्भाभिषेचिते इन्दिरेन्दिन्दिराभाक्षी क्षीरसागरकन्यके भार्गवित्वं स्वतन्त्रेच्छा वशीकृतजगत्पतिः मङ्गलं मङ्गलानां त्वं देवतानां च देवता त्वमुत्तमोत्तमानां च त्वं श्रेयः परमामृतम् धनधान्याभिवृद्धिश्च सार्वभौमसुखोच्छ्रया आन्दोलिकादिसौभाग्यं मत्ते भादिमहोदयः पुत्रपौत्राभिवृद्धिश्च विद्याभोगबलादिकम् आयुरारोग्यसम्पत्तिरष्टैश्वर्यं त्वमेव हि परमेश विभूतिश्च सूक्ष्मात् सूक्ष्मतरा गतिः सदयापाङ्गसन्दत्त ब्रह्मेन्द्रादिपदस्थितिः अव्याहत महाभाग्यं त्वमेवाक्षोभ्यविक्रमाः समन्वयश्च वेदानाम् अविरोधस्त्वमेव हि निःश्रेयसपदप्राप्तिसाधनं फलमेव च श्रीमन्त्रराजराज्ञी च श्रीविद्याक्षेमकारिणी श्रीं बीजजपसन्तुष्टा ऐं ह्रीं श्रीं बीजपालिका प्रपत्तिमार्गसुलभा विष्णुप्रथमकिङ्करी क्लिङ्कारार्थसवित्री च सौमङ्गल्याधिदेवता श्रीषोडशाक्षरी विद्या श्रीयन्त्रपुरवासिनी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते पुनः पुनर्नमस्तेऽस्तु साष्टाङ्गमयुतं पुनः सनत्कुमार उवाच एवं स्तुता महालक्ष्मीर्ब्रह्म रुद्रादिभिः सुरैः नमद्भिरार्तैर्दीनैश्च निःस्वत्वैर्भोगवर्जितैः ज्येष्ठा जुष्टैश्च निःश्रीकैः संसारास्वपरायणैः विष्णुपत्नी ददौ तेषां दर्शनं दृष्टितर्पणम् शरत्पूर्णेन्दुकोट्याभधवलापाङ्गवीक्षणैः सर्वान् सत्त्वसमाविष्टान् चक्रे हृष्टावरं ददौ महालक्ष्मीरुवाच नाम्नां साष्टसहस्रं मे प्रमादाद्वापि यः सकृत् कीर्तये तत्कुले सत्यं वसाम्या चन्द्रतारकम् किं पुनर्नियमा जप्तुर्मदेकशरणस्य च मातृवत्सानुकम्पाहं पोषकी स्यामहर्निशम् मन्नामस्तवतां लोके दुर्लभं नास्ति चिन्तितम् मत्प्रसादेन सर्वेऽपि स्वस्वेष्टार्थमवाप्स्यथ लुप्तवैष्णवधर्मस्य मद्व्रतेष्वकीर्णिनः भक्तिप्रपत्तिहीनस्य वन्द्यो नाम्नां स्तवोऽपि मे तस्मादवश्यं तैर्दोषैर्विहीनः पापवर्जितः जपेत् साष्टसहस्रं मे नाम्नां प्रत्यहमादरात् साक्षादलक्ष्मीपुत्रोऽपि दुर्भाग्योऽप्यलसोऽपि वा अप्रयत्नापि मूढापि विकलपतितोऽपि च अवश्यं प्राप्नुयाद्भाग्यं मत्प्रसादेन केवलम् स्पृहेयमचिराद्देव वरदानाय जापिनः ददामि सर्वमिष्टार्थं लक्ष्मी तिस्मरतां ध्रुवम् सनत्कुमार उवाच इत्युक्त्वान्तर्दधे लक्ष्मीर्वैष्णवी भगवत्कला इष्टापूर्तं च सुकृतं भागधेयं च चिन्तितम् स्वं स्वं स्थानं च भोगं च विजयं लेभिरे सुराः तदेतत्प्रवदां यद्य लक्ष्मी नाम सहस्रकम् योगिनः पठत क्षिप्रं चिन्तितार्थानवाप्स्यथ गार्ग्य उवाच सनत्कुमारो योगीन्द्र इत्युक्त्वा सदयानिधिः अनुगृह्य ययौ क्षिप्रं तांश्च द्वादश योगिनः तस्मादेतद्रहस्यं च गोप्यं जप्यं प्रयत्नतः अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां भृगुवासरे पौर्णमास्याममायां च पर्वकाले विशेषतः जपेद्वा नित्यकार्येषु सर्वान् कामानवाप्नुयात् इति श्रीस्कन्दपुराणे सनत्कुमारसंहितायां लक्ष्मीसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम्।